चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट गुरुवार 5 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,070 रुपये ते 3,145 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3,230 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3,190 रुपये ते 3,230 रुपये होता। गुजरातमध्ये S30 व्यापार 3,150 रुपये होता, तर M30 व्यापार 3,240 रुपये ते 3,250 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,480 रुपये ते 3,490 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,550 रुपये ते 3,570 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,280 रुपये ते 3,380 रुपये होता, तर M30 व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,900 रुपये ते 24,000 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,200 रुपये ते 24,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे एफओ इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $375 ते $376 पर्यंत आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी एफओ इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $384.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 13.43 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.21 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.58 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,421 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $46.47 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 61.13 अंकांनी वर येऊन 38,470.61 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 18 अंकांनी वर येऊन 11,269 अंकावर बंद झाला।